नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कवस्त बाबते तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. केंद्रीय घर मंत्री अमित शाह आयज कोलकातांत भाजपाच्या नव्यान वेंचून आयिल्ल्या आमदारां वांगडा बसका घेतले. ह्या वेळार पक्षाच्या विधीमंडळ फुडाऱ्याची निवड जातली. नवे सरकार स्थापन करपाक कळाव जाल्ल्यान तामिळनाडूची राजकीय परिस्थिती अनिश्चित. सरकार घडोवपा खातीर उलोवणी सुरू. बदलत्या संवसारीक वेवस्थेत भारत आनी व्हिएतनामाक संवसारीक पुरवण साखळेत महत्वाची भूमिका वठोवपाची महत्वपूर्ण संद आसा अशें व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम हांणी म्हळां. वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी संवसारीक शेतकी मळार भारताची सुवात घटमूट करपा खातीर वेगवेगळ्या उपाययोजनांचो नियाळ घेतलो. आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या खेळात लखनौ सुपर जायंट्स पंगडान रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर पंगडाक डीएलएस वरवीं 9 धावणांनी हारयले. आता पुराय खबरो. केंद्रीय घर मंत्री अमित शाह आयज कोलकातांत पावतले. थंय ते भाजपाच्या नव्यान वेंचून आयिल्ल्या आमदारां वांगडा बसका घेतले. जे पक्षाच्या विधीमंडळ फुडाऱ्याची निवड जातली. अस्तंत बंगालचे राज्यपाल आर एन रवी हांणी काल थंयच्या विधानसभेचे विसर्जन केले. राज्याचे नवे मुखेलमंत्री आनी तांचे मंत्रीमंडळ शेनवारा 9 मेक सोपूत घेतले. ह्या दिसा कविगुरू रविंद्रनाथ टागोर हांची जयंती आसा. केंद्रीय घर आनी सहकार मंत्री अमित शाह हांच्या अध्यक्षताये खाला आयज कोलकातांत जावपी बसकेंत भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ पक्षाच्या फुडाऱ्याची निवड जातली. भाजपाचे नव्यान वेंचून आयिल्ले सगळे आमदार हे वेळार हाजीर आसतले. दुसरे वटेन कोलकातांतल्या ब्रिगेड परेड ग्राउंडाचेर जावपी सोपुतविधी सुवाळ्याची तयारी नेटान सुरू आसा. गरजेच्यो प्रशासकीय बसका सुरू आसात आनी ह्या सुवाळ्या खातीर कडक सुरक्षा वेवस्था दवरल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय घर मंत्री अमित शाह, भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आनी हेर राज्यांचे मुखेलमंत्री ह्या सोपुतविधी सुवाळ्याक हाजीर रावतले असो अदमास आसा. नवे सरकार स्थापन करपाक कळाव जाल्ल्यान तामिळनाडूची राजकीय परिस्थिती अनिश्चित उरल्या. सरकार घडोवपा खातीर जाय आशिल्ल्या 118 जाग्यांचे भोवमत मेळोवपा खातीर उलोवणी सुरू आसात. काल डीएमके आनी ऑल इंडिया अण्णा डीएमके हांणी आपल्या नव्यान वेंचून आयिल्ल्या आमदारांची बसका घेतली. राज्यातल्या सगळ्यांत व्हडल्या पक्षाक तमी जागा वितरी कझगम हांकां तेंको दिवपाच्या प्रस्नाचेर आयज विद्युतलाई चेरुथायगल काची, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हांचे नव्यान वेंचून आयिल्ल्या आमदारांची बसका जातली. विदेश वेव्हार सचिव विक्रम मिस्त्री हांणी काल अबुधाबीत भारत, फ्रांस आनी संयुक्त अरब अमिराती हांच्या मदीं जाल्ल्या त्रिपक्षीय बसकेंत वांटो घेतलो. हे बसकेक संयुक्त अरब अमिरातीच्यो आंतरराष्ट्रीय सहकार राज्यमंत्री रिम अल हाशमी आनी फ्रान्सचे विदेश वेव्हार महासचिव मार्टिन ब्रायन्स हाजीर आशिल्ले. तिनूय देशांनी एका निश्चित कालमर्यादेत भागीदारी आनी घटमूट करपा खातीर एका कृती आराखड्याचेर सहमती उक्तायला अशें विदेश वेव्हार मंत्रालयान सांगले. ह्या दौऱ्या वेळार विक्रम मिस्त्री हांणी गुंतवणूक सहकार्या संदर्भात युएई इन्व्हेस्टमेंट कंपनीचे वेवस्थापकीय संचालक आनी मुखेल कार्यकारी अधिकारी हांची भेट घेतली. जानेवारी म्हयन्यात राष्ट्रपती शेख मोहम्मद बीन झायद अल नाहयान हांच्या भारत दौऱ्यात आनी फेब्रुवारी म्हयन्यात अबुधाबीचे युवराज शेख खालिद बीन मोहम्मद बीन झायद अल नाहयान हांच्या भारत दौऱ्यार जाल्ल्या प्रगतीचो नियाळ भारत आनी संयुक्त अरब अमिरातीन घेतलो अशें विदेश मंत्रालयान सांगले. आतंकवादाचो पराभव करपाक आनी आतंकवादाक चालना दिवपी वेवस्था मोडून उडोवपाच्या निर्धाराचेर देश ठाम आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. ऑपरेशन सिंदुराक 1 वर्स पुराय जाल्ल्या निमतान एका सोशल मिडिया पोस्टात मोदी हांणी सांगले, हे मोहिमेवरवीं भारतीय सशस्त्र दळांनी अतुलनीय शौर्य आनी दृढनिश्चय घडयले. पहलगामात निश्पाप भारतीयांचेर हल्लो करप्याक सशस्त्र दलांनी फावते उत्तर दिले अशें तांणी म्हळें.
इंडिया विल आयडेंटिफाय, ट्रॅक अँड पनिश एव्हरी टेररिस्ट अँड देअर बॅकर.
टेरर और टॉक एक साथ नहीं हो सकते, टेरर और ट्रेड एक साथ नहीं चल सकते और पानी और खून भी एक साथ नहीं बह सकता.
कामगार आनी रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी काल नव्या कामगार कायद्याअंतर्गत 40 वर्सां आनी त्या परस चड पिरायेच्या कामगारां खातीर देशव्यापी वर्सुकी भलायकी तपासणी उपक्रमाचो शुभारंभ केलो. हो उपक्रम वेवसायीक भलायकी प्रणाली घटमूट करपाच्या आनी भारताच्या कामगार वर्गाक सर्वसमावेशक भलायकी सेवा उपलब्ध करून दिवपाच्या दिकेन एक महत्वपूर्ण पावल आसा. हे विशीं डॉ मांडविया हांणी म्हळे,
आज से 1 दशक पहले देश में केवल 30 करोड़ लोगों को सोशल सिक्योरिटी का कवरेज मिलता था, लेकिन 12 साल के बाद इंटरनेशनल लेबर ऑर्गेनाइजेशन के डायरेक्टर जनरल ने अनाउंसमेंट करा कि भारत में सोशल सिक्योरिटी कवरेज बढ़ के मोदी गवर्नमेंट के प्रयासों से आज देश में 94 करोड़ लोगों को सोशल सिक्योरिटी की कवरेज मिल रहा है.
यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावेळान ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
बदलत्या संवसारीक वेवस्थेत भारत आणि व्हिएतनामाक संवसारीक पुरवण साखळेत महत्वाची भूमिका वठोवपाची महत्वपूर्ण संद आसा असे व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम हांणी म्हळा. मुंबईत आयोजित भारत व्हिएतनाम वेवसायमाचे ते उलयताले. आदल्या काळात दोनूय देशांनी परस्पर सहकार्यात खुबशा आव्हानांक फुडो केलो असे तांणी म्हळे. भारतीय कंपन्यांक व्हिएतनामात गुंतवणूक करपाचे आव्हान लेगीत तांणी हे वेळार केले. दोनूय देशांमधले संबंध हे व्हिएतनामचे माजी राष्ट्राध्यक्ष हो ची मिन आणि भारताचे आदले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या सारख्या फुडाऱ्यांच्या दृष्टिकोनाचेर आधारिल्ले असतात. 2016 हे संबंध एका नव्या उच्चायेचेर पावले असे तांणी सांगले. भारत आणि व्हिएतनामधले तंत्रगिज्ञान आणि उत्पादन क्षेत्रातले उद्योजक गुंतवणूकदार आणि व्यावसायिक हे आशियाचो फुडार घडयतले असे हे वेळार महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांणी सांगले. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी संवसारीक शेतकी मळार भारताची सुवात घटमूट करपा खातीर वेगवेगळ्या उपाययोजनांचो नियाळ घेतलो. तांणी भारतीय अन्न आणि शेतकी मंडळाचे अध्यक्ष डॉ एम जे खान हांचे वांगडा बसका घेतली. या बसकेत शेतकऱ्यांची जीण सुधारप, देशाची शेतकी वेवस्था घटमूट करप आणि आफ्रिकन देशांवांगडा सहकार्य वाढप हाचेर चर्चा झाली असे एका सोशल मीडिया पोस्टात मंत्री गोयल हांणी सांगले. दीर्घकाळ अन्न सुरक्षे खातीर शेतकी सहकार्य वाढोवपाच्या नव्या उपाययोजनांचेर लेगीत चर्चा झाली असे तांणी हे वेळार सांगले. दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आयज सावन महाराष्ट्राच्या 2 अधिकृत भोंवडेर आसतले. ह्या भोंवडेर टपाल विभागा संबंधित मुखेल कार्यावळी वांगडाच मुंबई आणि पुण्यातल्या नामनेच्या शिक्षणीक आणि भौशीक कार्यावळींनी ते वांटो घेतले. दळणवळण मंत्रालयान दिल्ल्या माहिती प्रमाण आयज सिंधिया महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांच्या वांगडा मुंबईतल्या अंधेरी रेल्वे स्थानक उपटपाल कार्यालयाचे उक्तावण करतले. ही मोहीम नागरिक केंद्रीत टपाल मुळावी सुविधा वाढोवपाच्या आणि गर्दीच्या शारांनी सेवा मिळवून दिवपाच्या टपाल विभागाच्या सततच्या यत्नांचे दर्शन घडयता. भोंवडेच्या दुसऱ्या दिसा मंत्री पुण्यात डॉ डी वाय पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत सुवात उपस्थित रावतले. उपरांत सांजे सिंधिया पुण्यातल्या पुण्यभूषण पुरस्कार सुवाळ्याक हाजीर रावतले. हो सुवाळो वेगवेगळ्या क्षेत्रातल्या खासा योगदाना खातीर नामनेच्या व्यक्तींचो भोवमान करता आणि हो शारातल्या महत्वाच्या भौशीक कार्यावळीमधलो एक जावन आसा. हवामान. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 खातीर केरळ, माही, दक्षिण कर्नाटकातलो भितरलो वाठार, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि करायकल वाठारात खूप पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. हवामान खात्यान सांगला आयज उत्तर प्रदेश, उदेंत राजस्थान, दर्यादेगेवेल्या कर्नाटक आणि रायलसीमा वाठारात गडगडाटासयत वीज आणि नेटान वारे मारतले. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल अटल बिहारी वाजपेयी एकानर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमात जाल्ल्या खेळात लखनौ सुपर जायंट्स पंगडान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पंगडाक डकवत लुईस नेमाप्रमाण 9 हारयले. पावसाची आडखळ आयल्यान हो खेळ 19 झालो. पहिली फलंदाजी करताना लखनौ पंगडान 19 3 9 केल्ल्यो. लखनौच्या मिचेल मार्श हांणी बेस बरो खेळ करताना 111 केल्यो. डकवत लुईस नेमाप्रमाण आरसीबीक 213 मुख आशिल्ले. उपरांत आरसीबी पंगडाक 19 6-3 करप शक्य जाले. आयज दिल्ली कॅपिटल्स कोलकाता नायट रायडर्स पंगडा आड खेळटलो. हो खेळ दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमात जातलो. ही आसा एक कळवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरवाचक तसेच अणकारक पदा खातीर करारचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर पिराय 21-50 वर्सां मजगतीं कोंकणी भाशेचे गिज्ञान तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब प्रसारणा खातीर योग्य आवाज जाय. अर्ज करपाची निमणी तारीख 17 आसा. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट मुखेल खबरो. केंद्रीय घरमंत्री अमित शहा आयज कोलकातात भाजपाच्या नव्यान वेचून आयिल्ल्या आमदारांक वांगडा बसका घेतले. हे वेळार पक्षाच्या विधीमंडळ फुडाराची निवड जातली. नवे सरकार स्थापन करपाक कळाव जाल्ल्यान तामिळनाडूची राजकीय परिस्थिती अनिश्चित. सरकार घडोवपा खातीर उलोवणी सुरू. बदलत्या संवसारीक वेवस्थेत भारत आणि व्हिएतनामाक संवसारीक पुरवण साखळेत महत्वाची भूमिका वठोवपाची महत्वपूर्ण संद आसा असे व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम हांणी म्हळा. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी संवसारीक शेतकी मळार भारताची सुवात घटमूट करपा खातीर वेगवेगळ्या उपाय येवजण्यांचो नियाळ घेतलो आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या खेळात लखनौ सुपर जायंट्स पंगडान आरसीबीक 9 धावणांनी हरयले. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेल राष्ट्रीय खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटलें आयज सांजेच्या 6:30 वरांचेर. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.